आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी येत्या रविवारी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ। आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक दिल्लीत संपन्न। 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं दिनांक 15 ते 21 जून दरम्यान मुंबईसह 5 महानगरात आयोजन। केंद्र आणि राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा नागपूर विभागात प्रथम। आणि नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तिन्ही प्रमुख नद्यांची आतापर्यंत एकूण 90% स्वच्छता। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी येत्या रविवारी दिनांक 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनात सायंकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे। भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी आज एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ही माहिती दिली। जुन्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडली। सर्व नवनिर्वाचित खासदार, राज्यसभा खासदार, एनडीए शासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला। त्याला टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिला। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत लवकरच सरकार स्थापन करण्याची चर्चा केली। शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रस्तावाला मंजूरी दिली। यावेळी सर्व नवनिर्वाचित खासदारांचं नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आणि तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास दाखवल्याबद्दल देशवासियांचे आभार मानले। एनडीए म्हणजे सुशासन आणि गरीब कल्याण हा आमच्या सुशासनाचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि पुढेही राहील, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय झाला। त्यामुळे रेपो दर 6.5% कायम राहणार असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज दिली। परिणामी स्थायी ठेव सुविधा दर 6.25% आणि सीमांत स्थायी सुविधा दर तसंच बँक दर 6.75% आहे। चालू आर्थिक वर्षातील पतधोरण समितीची ही दुसरी बैठक होती। आरबीआयनं रेपो दरात फेब्रुवारी 2023 शेवटचा बदल केला होता, म्हणजेच गेल्या 16 महिन्यांपासून रेपो दर स्थिर आहेत। रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2024-25 साठी विकास दराचा अंदाज 7.2% केला आहे। तसंच चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 7.2% विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे। आधी तो 6.9% होता। महागाईचा दर आणि विकास दरात समतोल साधला जात असल्याचं दास यांनी पतधोरण जाहीर करताना सांगितलं। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण महागाई आटोक्यात ठेवणारं आणि महागाईचा दर दीर्घकाळ 4% स्थिर ठेवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले। 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिनांक 15 ते 21 जून दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात येत असल्याची माहिती आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली। हा महोत्सव एफडीएनएफडीसी संकुलात होणार आहे। सोबतच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचं प्रदर्शन दिल्लीतील सिरीफोर्ट ऑडिटोरियम, चेन्नई इथं टॅगोर चित्रपट केंद्र, पुणे इथलं एनएफएआय ऑडिटोरियम आणि कोलकाता इथं एसआरएफटीआय ऑडिटोरियममध्येही ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली। यावर्षी स्पर्धा विभागात 38 देशांमधून 65 भाषांमधील तब्बल 1018 चित्रपटांची नोंदणी झाली आहे। जागतिक सिनेमा या विभागात 8, आंतरराष्ट्रीय विभागात 6, आशिया विभागात 17 आणि भारतीय विभागात 15 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी या चित्रपटानं होणार आहे। यंदा 77व्या कॅन चित्रपट महोत्सवात ल सिने पुरस्कारानं सन्मान सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट वन टू नो हा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेला लघुपट देखील दाखवला जाणार आहे। नीट परीक्षांचा निकाल 4 जून रोजी प्रसिद्ध झाला, त्यानंतर त्यावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत। त्यासंदर्भात एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं स्पष्टीकरण प्रसिद्ध केलं आहे। राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीटच्या कट ऑफ गुणांची वाढलेली पातळी ही परीक्षेचा स्पर्धात्मक दर्जा आणि परीक्षार्थींची वाढती तयारी यांचा परिणाम आहे, असं या संस्थेनं सांगितलं। या परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना संपूर्ण गुण मिळाल्याबद्दल निर्माण झालेल्या संभ्रमावर संस्थेनं हे स्पष्टीकरण दिलं। त्याचप्रमाणे परीक्षेचा नवीन आणि आधीचा अभ्यासक्रम यातल्या फरकामुळे एकाऐवजी दोन्ही पर्यायांना गुण देण्याचा निर्णय तज्ञांनी घेतल्यामुळेही गुणांमध्ये वाढ झाल्याचं संस्थेनं सांगितलं. या परीक्षेत काही केंद्रांवर गैरव्यवहार झाल्याचा समज निराधार असल्याचा निष्कर्ष संस्थेनं त्या केंद्रांवरचे सीसीटीव्ही फुटेज बघून काढला असल्याचंही संस्थेनं स्पष्ट केलं. बनावट आधार कार्डच्या माध्यमातून संसद भवन परिसरात शिरकावाच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना आज सुरक्षा दलानं अटक केली. हे तिघही डीव्ही प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीत मजूर असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. या तिन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेची बनाव आणि फसवणुकीची विविध कलमं लावत गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी आधार कार्ड कधी कुठं आणि कसं बनवलं याचा तपास सुरू आहे. यापूर्वी डिसेंबर 2023 संसदेच्या लोकसभा सभागृहात घुसखोरी करण्यात आली होती. त्यावेळेस सभागृहातील बाकांपर्यंत पोहोचून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यांची निवड आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं केली आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरी करत गोंदिया जिल्ह्यानं नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला तर भंडारा द्वितीय आणि चंद्रपूर जिल्ह्यानं तृतीय क्रमांक पटकावला. राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीतही गोंदिया जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. चंद्रपूरनं द्वितीय तर वर्धा जिल्ह्यानं तृतीय क्रमांक पटकावला आहे. गोंदिया जिल्ह्यानं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2450 भूमिहीन लाभार्थ्यांपैकी सर्वच लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली. तसंच या योजनेअंतर्गत मंजूर 95291 मंजूर घरकुलांपैकी 92972 घरकुलं उभारली असून उर्वरित 6168 घरकुलांचं काम प्रगतीपथावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी आणि नाले सफाईचं काम पूर्ण व्हावं यादृष्टीनं कार्याला मिळालेल्या गतीचे परिणाम दिसू लागले आहेत. नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तिन्ही प्रमुख नद्यांची आतापर्यंत एकूण 90% स्वच्छता झाली आहे. 15 जूनपर्यंत नदी स्वच्छतेच्या कामाचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं असून ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिन्ही नद्यांच्या सफाई अभियानानं गती पकडली आहे. या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देऊन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे. नाग नदीची 13.19 किलोमीटर, पिवळी नदीची 16.22 किलोमीटर आणि पोहरा नदीची 12.26 किलोमीटर सफाई पूर्ण झाली आहे. पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये आणि सुरळीतरित्या पाणी वाहून जावं यादृष्टीनं निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश डॉ चौधरी यांनी दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेनं पाळीव श्वानांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मनपा हद्दीतील श्वान पाळण्याकरिता नागपूर महानगरपालिकेत नोंदणी करणं सर्व श्वानमालकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था नॉफ अमरावतीद्वारा संचालित महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आणि अनुदानित राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था कर्मशाळा या कौशल्य व्यावसायिक प्रशिक्षण विद्यालयात 17-40 वयोगटातील अस्थिव्यंग, कर्णबधीर आणि दृष्टीहीन विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कौशल्य व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. यात प्रशिक्षणार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण, निवास, भोजन तसंच इतर सुविधा देण्यात येतील. वर्ग 7वी ते 10वी उत्तीर्ण प्रत्येक गरजू दिव्यांग मुला मुलींना या अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक सत्र 2024-25 मधील प्रवेशाकरिता दिनांक 1 जून ते 31 जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रशिक्षण केंद्र, संस्थेचं कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ मारडी रोड अमरावती इथं प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 8208224487 9823687022 संपर्क साधता येईल. नैऋत्य मोसमी पावसानं मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात तसंच बंगालच्या उपसागराच्या बहुतेक सर्व भागात प्रवेश केल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे पुढल्या 24 तासात महाराष्ट्रात कोकण तसंच गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आगामी काही तासात विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी तर वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान गोंदिया इथं 42.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नरेंद्र मोदी येत्या रविवारी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ. आज राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीची बैठक दिल्लीत संपन्न. आणि केंद्र आणि राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा नागपूर विभागात प्रथम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.